आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताच्या निर्मितीसाठी गावांचा विकास आवश्यक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल प्रशासनासाठी मायक्रोसॉफ्ट सहकार्य करणार. 2024 या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर. छत्तीसगडमध्ये दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये 30 माओवादी ठार. पुढच्या वर्षी 31 मार्चपर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड झालेला असेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास. आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. विकसित भारताच्या निर्मितीच्या दिशेनं पहिलं पाऊल म्हणून गावांचा विकास करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. गुजरातच्या भारवाड समाजाशी संबंधित बावलीयाली धाम इथं झालेल्या कार्यक्रमात ते काल दूरस्थ माध्यमातून बोलत होते. ग्रामविकासासाठी सामूहिक प्रयत्नांचं महत्व अधोरेखित करताना सबका प्रयास ही देशाची सर्वात मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले. समाजाचं सक्षमीकरण करण्यासाठी शिक्षणाचं महत्व या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. आगामी पिढीनं शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनून सुदृढ समाजासाठी योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. भारवाड समाजाची सेवानिष्ठा निसर्गप्रेम आणि गोरक्षणाप्रती असलेल्या बांधिलकीची त्यांनी प्रशंसा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांची काल मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांच्यात आरोग्य कृषी आणि पायाभूत सुविधांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या वापराबाबत सकारात्मक चर्चा झाली. डिजिटल प्रशासन आणि सेवेचा अधिकार या क्षेत्रात महाराष्ट्राला देशात आदर्श राज्य बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट आणि गेट्स फाउंडेशननं सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या 25 लाख लखपती दिदींचं महिला स्वयंरोजगाराचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि महिला उद्योजक बनवण्यासाठी गेट्स फाउंडेशननं या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे. लोकसभेत काल विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारविरोधी घोषणा छापलेले कपडे घालून सभागृहात प्रवेश केला. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेला विरोध दर्शवणाऱ्या घोषणा छापलेले कपडे परिधान करून द्रमुकचे सदस्य सभागृहात आले होते. सभापती ओम बिर्ला यांनी त्याला हरकत घेत सदस्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. मात्र तसं न करता सदस्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. गदारोळामुळे सभापतींनी कामकाज 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत अध्यक्ष जगदीप धनखड यांनी आधी 12 वाजेपर्यंत दुसऱ्यांदा 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. भारतीय जनता पार्टीनं आपल्या लोकसभा सदस्यांना आज सभागृहात उपस्थित राहण्याचा पक्षादेश जारी केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं विविध मंत्रालयांच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी हा पक्षादेश जारी करण्यात आल्याचं वृत्त आहे. महाराष्ट्रातल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 20,000 रुपये निधी देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी हा निधी दिला जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली. शेतकरी कर्जमाफी संदर्भात माहिती गोळा करायचं काम सुरू आहे असंही ते म्हणाले. आर्थिक परिस्थिती पाहून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्याचा निर्णय घेऊ याचा पुनरुच्चार त्यांनी केला. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काही सदस्यांनी तरतुदीच्या तुलनेत अतिशय कमी खर्च झाल्याचा आरोप अजित पवार यांनी फेटाळून लावला. लॉटरी आणि ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. अर्थसंकल्पातल्या वित्त उद्योग ऊर्जा कामगार खनिकर्म ग्रामविकास अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण आणि नियोजन विभागाच्या अनुदानाच्या मागण्या काल विधानसभेत मंजूर करण्यात आल्या. 2024 या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. 25 लाख रुपये मानपत्र मानचिन्ह शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. राम सुतार यांचं वय 100 वर्ष आहे. त्यांनी केवडिया इथला स्टॅच्यू ऑफ युनिटी मुंबईत इंदू मिल इथल्या स्मारकातला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आदी अनेक महत्वाच्या व्यक्तींचे पुतळे आणि अनेक शिल्प घडवली आहेत. सिंधुदुर्ग इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्तावित पुतळा उभारण्याचं काम त्यांच्याकडून सुरू आहे. दरम्यान राम सुतार यांना जाहीर झालेला हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहास कला सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तर हा पुरस्कार जाहीर झाल्यानं पुरस्काराची प्रतिष्ठा उंचावली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राम सुतार यांचं अभिनंदन केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. छत्तीसगडमध्ये नक्षलग्रस्त भागात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये 30 माओवादी ठार झाले तर जिल्हा राखीव दलाच्या एका जवानाला वीरमरण आलं. बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमाभागात माओवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानं सुरक्षा दलांची संयुक्त पथकं शोधमोहीम राबवत होती. त्यावेळी गंगलूर भागात ही चकमक उडाली. या चकमकीत 26 नक्षली दहशतवादी ठार झाले. या ठिकाणी शस्त्रास्त्र आणि स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. या मोहिमेत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. दुसऱ्या घटनेत कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 माओवादी ठार झाले. सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्यानंतरही शरण येत नसलेल्या माओवाद्यांविरोधात सरकारचं धोरण कठोरच राहील असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. सुरक्षा जवानांनी नक्षलमुक्त भारताच्या उद्दिष्टातला मोठा टप्पा कालच्या कारवाईत गाठला असून पुढच्या वर्षी 31 मार्चपर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड झालेला असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. निवृत्तीवेतन नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA एकीकृत निवृत्तीवेतन योजना म्हणजे UPS कार्यान्वित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं यावर्षी जानेवारीमध्ये UPS ही योजना आणली आहे. याचे नियम पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून लागू होतील. NPS अंतर्गत येणारे आणि 1 एप्रिल 2025 पर्यंत केंद्र सरकारी सेवेत असलेले कर्मचारी 1 एप्रिल 2025 रोजी किंवा त्यानंतर केंद्र सरकारच्या सेवेत भरती झालेले कर्मचारी आणि 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. इस्रायलनं गाझामध्ये पुन्हा लष्करी कारवाया सुरू केल्यानंतर हमासनं प्रथमच प्रत्युत्तरादाखल तेल अवीववर रॉकेट हल्ले केले आहेत. त्यापैकी एक रॉकेट निकामी करण्यात आलं असून इतर 2 रॉकेट निर्जन क्षेत्रात पडल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलानं सांगितलं. दरम्यान गाझामध्ये हमास संचलित आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की इस्रायल मध्यरात्रीपासून करत असलेल्या हवाई हल्ल्यात किमान 85 जणांचा मृत्यू झाला असून मंगळवारपासून आतापर्यंत 500 अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. 133 जण जखमी झाले आहेत. हमासनं अजूनही 59 जणांना ओलीस ठेवलं असून त्यापैकी 24 जण जिवंत असल्याचा दावा इस्रायल सरकारनं केला आहे. ट्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारताच्या मानांकित महिला बॅडमिंटनपटू जोडीनं स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी जर्मनीच्या एमिल लेमन आणि सेलिन हफ्सचा 21-12, 21-8 असा पराभव केला. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांचा सामना हाँगकाँग चीनच्या येऊंग नागाटिंग आणि येऊंग पुईलाम या जोडीविरुद्ध होणार आहे. खेलो इंडिया पॅरागेम्सच्या दुसऱ्या पर्वाचं उद्घाटन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांच्या हस्ते काल नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये झालं. महाराष्ट्राच्या सुकांत कदमनं उद्घाटनाचा दिवस गाजवला. त्यानं पॅरा बॅडमिंटनमध्ये SL4 गटात महाराष्ट्राच्याच निलेश गायकवाडचा 21-10, 21-19 सेटनं पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. व्हीलचेअरच्या WH1 गटात महाराष्ट्राच्या प्रेमकुमार आलेयानंही उपांत्यपूर्व फेरीतलं आपलं स्थान पक्क केलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं काल वेल्सचा 102-47 असा पराभव केला. या विजयासह भारतीय संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारतीय पुरुष संघाचा उपांत्यपूर्व आणि महिला संघाचा उपांत्य फेरीतील सामने आज होणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताच्या निर्मितीसाठी गावांचा विकास आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र सरकारच्या डिजिटल प्रशासनासाठी मायक्रोसॉफ्ट सहकार्य करणार. 2024 या वर्षासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर. छत्तीसगडमध्ये 2 वेगवेगळ्या चकमकींमध्ये 30 माओवादी ठार. पुढच्या वर्षी 31 मार्चपर्यंत देशातून नक्षलवादाचा बिमोड झालेला असेल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विश्वास. आणि स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.